नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. आयज गोंय अस्मिताय दिसाच्या कार्यावळीन मुखेलमंत्र्यांनी पोदेर, नुस्तेकार, फुलकार, पाडेली, खाजेकार हांकां ओळखपत्रां दिवपा सयत आधार दिवपी येवजण सुरू जातली अशी माहिती दिल्या. राज्यातल्या भंगार अड्ड्या खातीर खास धोरण तयार करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी आयज अधिवेशनात दिल्या. दिवचल बस स्टँडाचे काम बेगीनूच सुरू जातले आनी प्रश्न सुटावो जातलो अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिला. आनी कला अकादमीच्या 58व्या मराठी अगट नाट्य सर्तीचो निकाल आयज जाहीर जाला. रुद्रेश्वर पणजे ह्या संस्थेच्या द लास्ट सेल ह्या नाटकाक 1,00,000 रुपयांचे पयले इनाम फावो जाला. पुराय खबरो. पोदेर, नुस्तेकार, फुलकार, पाडेली, खाजेकार हांकां ओळखपत्रां दिवपा सयत आधार दिवपी येवजण सुरू जातली. मिठागर 50,000 रुपयांची अर्थीक मजत दिवपी येवजण सुरू जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. पणजे इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभाघरांत आयज अस्मिताय दिसाची कार्यावळ जाली. हे कार्यावळींत मुखेलमंत्री डॉ सावंत हे मुखेल सोयरे म्हूण उलयताले. राजभाष संचालनालयान हे कार्यावळीचें आयोजन केल्लें. गोंय स्वतंत्र उपरांत उरचे काय महाराष्ट्रांत विलीन जावचे हे थारोवपा खातीर जनमत कौल घेतलो. गोंयकारांनी स्वतंत्र रावपाचो कौल दिल्ल्यान गोंय वेगळे राज्य जाले ना, जाल्यार गोंय हे एक जिल्लो आसता आशिल्लो अशें डॉ सावंत हांणी सांगले. पर्यटन साधन सुविधा तशेंच सगळ्या मळाचेर गोंयांत व्हडा प्रमाणांत उदरगत जाल्या. खोलाची मिरसांग, ताळगांवची वांयगी हाचे सयत 15 वस्तूंक GI टॅग मेळ्ळा. गोंयची वळख जपपा खातीर खाजे तशेंच हेर परंपरीक उत्पादनां सांबाळून दवरपाची गरज आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले.
गोंय अस्मिताय म्हणजे नव्या जनरेशनांक आमकां सांगचें पडटलें. आतां गोंय महाराष्ट्रांत विलीन जातलें काय गोंय वेगळें राज्य उरचें ही एक चळवळ पुराय गोंयभर चल्ली आनी हाच्या खातीर बऱ्यातल्या गोंयांतल्या फुडाऱ्यांनी, गोंयांतल्या तेन्नाच्या आमी फक्त राजकीय फुडाऱ्यांनी म्हणूंक जायना तर बाकीच्या सगळ्या फुडाऱ्यांनी गोंय वेगळें दवरचें हाच्या खातीर काम केल्ल्या त्या सगळ्या जाणांक हांव आज याद करतां आनी खरोखरूच तांकांच लागून
गोंय अस्मिताय दिसाच्यो कार्यावळी दक्षिण गोंयांत वेगवेगळ्या सुवातींनी मनयल्यो. ह्यो कार्यावळी गोंय सरकारच्या राजभाषा संचालनालयान वेगवेगळ्या संस्थांच्या आलाशिऱ्यांत मनयल्यो. मडगांवां कोंकणी भाषा मंडळा वतीन आयज कोंकणी भवनांत सकाळी प्रश्न मंजुशा सर्त जाली, उपरांत दनपरां सांस्कृतीक कार्यावळ जाली. ते उपरांत दनपरां 4 वरांचेर मडगांवच्या गोमंत विद्यानिकेतन सभाघरांत जाल्ले कार्यावळींत आदले आमदार उदय भेंब्रे आनी राधाराव ग्रॅसियर्स हांणी मार्गदर्शन केलें. अखिल भारतीय कोंकणी परिषदेवरवी आयज सकाळी केपें तालुक्यांतल्या शाळां खातीर वेगवेगळ्यो सर्ती घडोवन हाडिल्ल्यो. ही कार्यावळ कुडतडेच्या क्रीडा सभाघरांत जाली. दालगात कोंकणी अकादमी वतीनूय ह्या निमतान कासावली हांगाच्या सेंट थॉमस सभाघरांत कोंकणी गीत आनी संगीत ही कार्यावळ जाली. राज्यांत 75 भंगार अड्डे आसात. हातूंतल्या कितल्याशाच भंगार अड्ड्यांकडे उजो पालोवपी दळाचो ना हरकत दाखलो ना. भंगार अड्ड्यांचो विशय धोकादायक आसून हाचे खातीर उजो पालोवपाक वा हेर तरेची आपत्कालीन घडणूक घडपाची शक्यताय नाकारपाक शकना अशें युरी आलेमांव हांणी आयज सभाघरांतच्या नजरेक हाडून दिले. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सरकार भंगार अड्ड्या खातीर खासा धोरण तयार करता. ह्या धोरणा प्रमाण राज्यांतल्या भंगार अड्ड्यांनी नोंदणी करप तशेंच गरजेचे रितसर परवाने घेवन भंगार अड्डे चलोवप सक्तीचे आसप. राज्यांत वेगवेगळ्या वाठारांत खासगी सुवातींचेर भंगार अड्डे आसात ताका उद्देगीक वसणुकेंत वा वसणुकेच्या कुशीच्या वाठारांत स्थलांतर करपाचे निर्णय सरकारान घेतला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. दिवचल बस स्टँडाचे काम 2023 वर्सा सुरू जाल्ले, जाल्यार 2 वर्सां भितर हे काम पुराय जावपाचे आसले. आता ह्या कामांक 3 वर्सां पुराय जाली तरी लेगीत बस स्टँडाचें काम पुराय जावंक ना हे विशीं कितलेशेच फावट आमदार ह्या नात्यान विचारपूस करून लेगीत बस स्टँडाच्या बांदकामाचें काम अडून पडलां अशें आमदार चंद्रकांत शेट्टी हांणी 0 वरांक सभाघराच्या नदरेक हाडून दिले. दिवचल बस स्टँडाचो प्रस्न बेगीन सुटावो करपाचें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तांकां दिले. हडपडच्या बर्च क्लबाक उजो लागपाच्या घडणुकेची सरकारान CBI चौकशी करची तशेंच हे सगळे जावपा खातीर प्रशासकीय घाळपण जापसालदार आशिल्ल्यान संबंधित बेजबाबदार मंत्र्याक मंत्रिमंडळांतल्यान काढून उडोवचो अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी आयज केली. सभाघराच्या कामकाजा वेळार प्रश्नोत्तराच्या वराक युरी आलेमांव हांणी बर्च प्रकरणाचेर सरकार कशा पद्दतीन कारवाय करता असो प्रस्न केल्लो. त्या वेळार CBI चौकशी करची तशेंच दंडाधिकाऱ्यावरवी ह्या प्रकरणाची चौकशी केल्लो अहवाल विधानसभेच्या पटलाचेर दवरचो अशी मागणी तांणी केली. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या विशींची चौकशी सध्या सुरू आसा ती पुराय जाल्या उपरांत संबंधित अहवाल दिता अशी तका जाप दिली। यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
कला अकादमीच्या 58व्या मराठी अ गट नाट्य सर्तीचा निकाल आज जाहीर झाला। रुद्रेश्वर पणजी या संस्थेच्या द लास्ट सेल या नाटकात 1,00,000 रुपयाचे पहिले इनाम फाव झाला। सियावर राम गिमोणे डिसोली हांच्या डेथ अँड मॅडन या नाटकात दुसरे, सिद्धिविनायक क्रिएशन पणजी हांच्या दाह या नाटकात तिसरे, जर श्री नागेश महालक्ष्मी प्रसादिक नाट्य समाज बांदिवडे हांच्या कार्मेलीन या आणि सिरी संपिंगे या नाटकात उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाले। दिग्दर्शक प्रथम पुरस्कार सतीश नार्वेकर, दुसरे इनाम वैभव गोविंद कवळेकर हांका फाव झाले। वैयक्तिक अभिनय पुरुष दीपक आमोणकर प्रथम, रामकृष्ण कल्लंगुटकर द्वितीय, वैयक्तिक अभिनय स्त्री प्रथम स्नेहल गुरव द्वितीय, वैष्णवी पै काकोडे, नेपथ्य प्रथम वैभव कलंगुटकर, प्रकाश योजना प्रथम श्री निलेश महाले, वेशभूषा प्रथम वैष्णवी पै काकोडे, ध्वनी संकलन श्री प्रथमेश उपस्कर, रंगभूषा श्री सुयेश सुरलकर, नाट्य लेखना खातीर सीताराम रेडकर हांका प्रथम जाल्यार अंतरा भिडे हांका दुसरे इनाम फाव जाले। कला अकादमीच्या या अगड नाट्य सर्तीचे परीक्षण नंदकुमार सावंत मुंबई, विद्यासागर अध्यापक कोल्हापूर आणि मानसी राणी मुंबई हाणी केले। जॉब स्कॅमान घुसपिल्ल्या पूजा नाईक या दुबावित आरोपीची 4.40 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केल्या। हातूंत तिच्यो मोटारी तसेच फॉरेनच्या भोवणेच्यो तसेच बँक खात्यान आशिल्ल्या पैशाचो आसपाव आसा। कायदेशीर कारवाय पुराय जाल्या उपरांत जाच्चे कडल्यान पूजा नाईकान पैशे घेतला त्या मनशाक ताचे पैशे परत करपा विशीं सरकार प्रक्रिया करतले अशी माहिती मुखेलमंत्री तसेच घर मंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली। सरकारी खात्यांनी नोकरी दिता म्हण सांगून पूजा नाईक हिणे वेगवेगळ्या मनशाक पैशे घेऊन नागयल्यात। या पैशाचो आंकडो 17 कोटी रुपया असताना तिचे आड फकत 26,00,000 रुपयाची केशी नोंद कशी झाल्या, बाकीचे पैशे खंय गेले काय असो प्रश्न फातोडेचे आमदार विजय सरदेसाय हांणी प्रश्नोत्तराच्या वेळाक आयज केल्लो। ह्या वेळार मुखेलमंत्र्यान पूजा नाईक हिणे ते पैशे स्वता मोडले अशी जाप मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली। आयज विधानसभेत 0 वराक बाणावलेच्या आमदार वेंजी वेगस हांणी 450 वर्सां पयलीचे मोंते चॅपेलाचे नूतनीकरण करपा खातीर सरकारान पावल उभारची। चॅपेल आशिल्ल्या वाठाराकडे दोंगर ढासळपाक लागला, ताका लागून चॅपेलाच्या वाठारान राखणी वणत लेगीत बांदची अशी मागणी ह्या वेळार वेंजी वेगस हांणी केली। कुडतरीचे आमदार एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी फॉरेनाक वचपी गोंयच्या नागरिकांक पुलीस क्लियरन्स सर्टिफिकेट मेळपाक कळाव जाता अशें सभाघराच्या नदरेक हाडून दिले। सध्या 22 दीस जाल्ले तरी लेगीत ही सर्टिफिकेट मेळना अशें एलेक्स हांणी सांगले। हो प्रश्न जाता तितले बेगीन सुटाव करपाचे आश्वासन ह्या वेळार मुखेलमंत्र्यान दिले। फातोडेचे आमदार विजय सरदेसाय हांणी मडगांव नगरपालिकेन सोपो वाडयल्ल्यान कारणान पावाचे मोल वाडपाची शिटकावणी मडगांवच्या बेकर संघटनेन दिल्या। मडगांव नगरपालिकेन सोप्या खातीर घेतात तो शुल्क उणो करचो अशी मागणी ह्या वेळार विजय सरदेसाय हांणी केली। विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी आसगांव राती क्लबान व्हडा आवाजान संगीत लायता त्या कारणान थळाव्यांक आवाजाच्या प्रदूषणाक तोंड दिवचे पडटा, सरकारान अशें करप्यांक आड खर कारवाय करची अशी मागणी केली। जाल्यार केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता हांणी केपेचे मतदारसंघात पुलीस स्थानक तशेंच सुमार 5 कोटी रुपयाचे हेर प्रकल्प ची कामं अडकून उरल्यात ती कामं बेगोबेग पुराय करची अशी मागणी 0 वराक केल्या। सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकार हांणी जुवेच्या पुलाचे प्रस्तावित काम बेगोबेग सुरू करचे अशी मागणी केल्या। खेळ 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा सर्तीच्या बीच हॉलीबॉल विभागान गोयचो चलयांचो पंगड धाडपा खातीर गोंय खेळा आनी युवा वेव्हार संचालनालयान 14 आनी 19 वर्सां सकयल्या खेळगड्यांची निवड चाचणी आयोजित केल्या। ही चाचणी चलयां खातीर 19 जानेवारीक मिरामार दर्यादेगेर दनपारां 2:30 ते 3:30 वरांचेर घेतले। हवामान पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजेन चडासर तापमान 32.9 डिग्री सेल्सियस आनी उणे 22.3 डिग्री सेल्सियस नोंद जाला। मुरगांव चडांचर तापमान 31.6 डिग्री सेल्सियस आनी उणे 22.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला। परतून एक फावट मुखेल खबरो, आयज गोंय अस्मिताय दिसाच्या कार्यावळीन मुखेलमंत्र्यान पदेर नुस्तेकार फुलकार पाडेली खाजेकार हांका ओळखपत्र दिवपा सयत आधार दिवपी येवजण सुरू जातली अशी माहिती दिल्या. राज्यात भंगार अड्ड्या खातीर खासा धोरण करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी आयज अधिवेशनात दिल्या. दिवचल बस स्टँडाचो प्रश्न बेगीन सुटाव करपाचे आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिला. आणि कला अकादमीच्या 58व्या मराठी अवगट नाट्य सर्तीचा निकाल आज जाहीर झाला. रुद्रेश्वर पणजी या संस्थेच्या द लास्ट सेल या नाटकाक 1,00,000 रुपयाचे पहिले इनाम फावो झाला. आणि इथल्या प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.